चीनीमंडी.com पॉडकास्ट। बीसी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 16 नोव्हेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली। दिवाळी सणाच्या आधीपासून बाजारपेठेत शांतता सुरू झाली, ज्यामुळे साठलेल्या साखर साठ्याच्या ढिगामुळे मिलर्स चिंतेत आहेत, जो साठा अजूनपर्यंत स्थिर आहे। महाराष्ट्रात एसटी साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक एसटी साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।